श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 19वा श्लोक आहे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. या श्लोकात काय सांडावं आणि काय धरावं समर्थांचंही वैशिष्ट्य आहे. तर नुसतंच काय टाकायचं ते सांगत नाहीत, काय टाकायला सांगतात तेव्हा काय धारायलाही सांगतात. तसं या श्लोकातही सांगितलेलं आहे. त्यांनी समर्थ मनाला उद्देशून म्हणतात, परमेश्वर परमात्मा जो सत्य आहे, जो सारभूत अविनाशी शाश्वत आहे, त्याला कधीही सोडू नको. आणि व्यवहारात आपण असं दिसतं की आपण बाकी सगळं धरतो आणि परमेश्वरालाच विसरतो. दृष्टीला जे सगळं विश्व दिसतं ते येणार जाणार आहे, नश्वर आहे आणि अशाश्वत आहे, असार आहे मिथ्य आहे, म्हणून त्याचा आधार घेऊ नकोस, त्यामध्ये गुंतून राहू नकोस. हे सगळं ऐहिक विश्व बाजूला सारून विश्वाचं अधिष्ठान जे आहे तो भगवंत परमात्मा, त्याचं गुणवर्णन मात्र वाचेनी सदा करावं, कारण तेच एक सत्य आहे. संसार प्रपंच आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्याची फार चर्चा करत राहू नये, मनात त्याचं चिंतनही करू नये. अधिष्ठानरूप परमात्मा सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत म्हणून त्या सोडून द्याव्यात. मनाची सहज प्रवृत्ती बहिर्मुख असतं. दृष्टीला दिसणारं ते खरं असं मानण्याची आपली सवय असते. परमात्मा अदृश्य आहे म्हणून त्याच्यावर चटकन विश्वास बसत नाही. पण तुझ्या दृश्य गोष्टी आहेत, ज्या ऐकता येत आहेत, ज्या पाहता येत आहेत, ज्याची चव घेता येते आहे, ज्याचा स्पर्श कळतो आहे, अशा सगळ्या इंद्रियजन्य विषयामध्ये मनुष्य रंगून गेलेला आहे, तो परमात्म्याकडे पाहतच नाही. काही मंडळी तर स्पष्टपणे सांगतात की परमात्माची परमेश्वराची आमच्या जीवनात आम्हाला गरजच वाटत नाही. अज्ञानी जीव असतात बिचारे, त्यांना केव्हा कोणत्या जीवनात कोणत्या आयुष्यात त्यांना बोध होईल ते सांगता येत नाही. पण असा एक विपरीत असा एक गैरसमज घेऊन ती मंडळी वावरत असतात. मनाची प्रवृत्ती सहजच बहिर्मुख असते. दृष्टीला दिसणारं ते खरं असं मानण्याची सवय असते. त्यामुळे सतत काहीतरी पाहायचं, ऐकायचं, बोलायचं याशिवाय माणसाला चैन पडत नाही. नुसतं स्वस्थ शांत राहा म्हटलं तर ते माणसाला शक्य होत नाही. त्यामुळे काय झालं आहे, असत्य अंतरी बिंबले, न सांगता चिदृढ झाले, पण सत्य असो न हारपले जेथीच्या तेथे, असं समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे. असत्य आणि नश्वर हे दृश्य आहे त्यावर चटकन विश्वास बसतो आणि आपण त्या सगळ्या गोष्टी अंतःकरणात दृढ होऊन बसतो. सगळ्या गोष्टी ऐकलं आणि सोडलं असं होत नाही, पाहिलं आणि विसरून गेलो असं होत नाही, ते पक्कं अंतःकरणात बसतं. पण सर्व दृश्य विश्वाच्या पलीकडे असणारा अधिष्ठानभूत चैतन्यरूप परमात्मा भगवंत अदृश्य आहे. तो अचिंत्य आहे, अलक्ष्य आहे, तो इंद्रिय गोचर नाही, तेथे मन पोचू शकत नाही आणि प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी मन दृढपणे राहू शकत नाही. पण सद्गुरू कृपेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलेली साधना दृढ निश्चयाने वर्षानुवर्ष जर केली तर दृश्य गोष्टीपासून मन बाजूला होऊन अंतर्मुख होऊ शकतं. त्या मनाला जर एकदा अंतर्मुखतेची गोडी लागली तर त्याला ते सोकावतं आणि तेच पुन्हा पुन्हा मागणी करतं. ते अंतर्मुख एकदा होऊ लागलं की त्या मनातल्या विकार वासना कल्पना सगळ्या हळूहळू कमी होतात. ते मन निर्मळ व्हायला लागतं, शुद्ध व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, त्याला आत्मरूपाची ओळख पटायला लागते आणि अदृश्य अशा परमेश्वराच्या ठाई त्याचं मन रमायला लागतं. त्या परमेश्वरावर दिवसेंदिवस त्याचं प्रेम वर्धिष्णु होतं आणि त्या परमेश्वराचं गुणवर्णन करावं असं त्याला वाटायला लागतं. प्रपंच संसार आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत त्यावर चर्चा करू नका, कारण या सगळ्या गोष्टी अशाश्वत नश्वर आहेत, म्हणून त्या गोष्टींना समर्थाने मिथ्या म्हटलं आहे. या सर्व मिथ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडून द्याव्यात आणि सत्य परमात्मा आहे तोच आपण जास्तीत जास्त वेळ नामस्मरणाच्या रूपाने ध्यानाच्या रूपाने आपल्या चित्तात त्याला घट्ट धरून ठेवावा. त्यातच जीवाचं कल्याण आहे. त्यामुळे आपण पुन्हा बघू, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ.